आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन जीआर आणणार. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या तिएनजिन जाहीरनाम्यात पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध. आज ज्येष्ठा गौरीचं घरोघरी मनोभावे पूजन. आणि पूर्व विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत नवीन शासन निर्णय अर्थात जीआर आणण्याची तयारी करत आहे. मराठा उपसमितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. हैदराबाद राजपत्राच्या संदर्भात काय करता येईल यावर बैठकीत चर्चा झाली. ते आम्ही या विषयावर एक मसुदा तयार केला आहे, परंतु न्यायालयीन सुनावणीमुळे महाधिवक्त्यांना जावं लागलं. लवकरच हा मसुदा तयार केला जाईल आणि जीआर जारी केला जाईल, असं विखे पाटील म्हणाले. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणधारकांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे आरक्षण लागू करण्याचा सरकार विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. कुणबी नोंदीची तपासणी करण्यासाठी तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर एक नवीन छाननी समिती स्थापन केली जाईल, जेणेकरून गाव पातळीवरच नोंदी तपासता येतील आणि शोधता येतील, अशी माहिती त्यांनी याबाबत दिली. महाधिवक्तांच्या मंजुरीनंतरच मसुदा जरांगे पाटील यांना दाखवला जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. विखे पाटील म्हणाले की जनहित याचिकेवर न्यायालयीन सुनावणीनंतर आम्ही पुन्हा बैठक घेऊ. महाधिवक्ता मसुद्याच्या कायदेशीर बाबींची तपासणी करून त्याला मान्यता देतील. उच्च न्यायालयानं व्यक्त केलेल्या नाराजीनंतर काही सुधारणा अपेक्षित आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान न्यायालयानं सध्या आंदोलनासाठी 2 दिवसांची मुदत दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही असं स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची शंका राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केली. ते काल विदर्भातील भाजपाच्या ओबीसी आमदारांच्या पत्रपरिषदेत बोलत होते.
वैयक्तिकपणे आदरणीय देवेंद्रजींवर कुठेतरी टीका करून अनेक वेळेस अशी शंका येते की केवळ देवेंद्रजींना टार्गेट करण्याकरता या पद्धतीचं आंदोलन करण्यात येते का, असं देखील त्या ठिकाणी वाटते. परंतु आपल्याला लक्षात येईल की देवेंद्रजी पदावर आल्यानंतर त्यांनी त्याच्यानंतर पुढाकार घेतला आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं.
ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं ही मनोज जरांगेंची भूमिका आडमुठी आहे. त्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचं जीवन विस्कळीत झालं आहे, त्यामुळे जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती पंकज भोयर यांनी केली. मराठ्यांना यापूर्वी 10% आरक्षण देण्यात आलं आहे. चीनमध्ये तिएनजिन इथं सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीनंतर तिएनजिन जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यात दहशतवाद विरोधात स्पष्ट संदेश देण्यात आला असून भारताच्या प्रादेशिक सहकार्य आणि नवोन्मेष क्षेत्रात योगदानाची दखल घेण्यात आली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. हल्ला घडवून आणणाऱ्यांना जबाबदार धरायला हवं, अशी स्पष्ट भूमिका सर्व देशांनी घेतली. तसंच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व देश वचनबद्ध आहे, असं सांगितलं. मे 2025 शांघाय सहकार्य संघटनेच्या थिंक टँक फोरम भारतात यशस्वी आयोजन केल्याबद्दल सदस्य देशांनी भारताचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज चीनमध्ये तिएनजिन इथं द्विपक्षीय चर्चा झाली. ऊर्जा आर्थिक क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांमुळे सातत्यानं होणाऱ्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं. युक्रेनमधील संघर्षासह अनेक प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा झाली. युक्रेनमधला संघर्ष थांबवण्यासाठी रशियाने अलीकडे उचललेल्या पावलांवर मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही देशातील धोरणात्मक संबंध अधिक बळकट करण्यावर यावेळी सहमती झाली. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांनी बैठकीच्या ठिकाणापर्यंत एकत्र प्रवास केला. पुतीन यांच्यासोबतची चर्चा नेहमीच अर्थपूर्ण असते, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं. त्यानंतर चीन दौरा आटोपून पंतप्रधान मोदी नवी दिल्लीसाठी रवाना झाले. देशांतर्गत सराफा बाजारात आज तेजीचा कल दिसून आला. सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे देशातील बहुतांश सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं आज प्रति 10 ग्रॅम 1,02,360 रुपये ते 1,02,510 रुपये या स्तरावर व्यवहार करत आहे. चांदीच्या दरात देखील वाढ नोंदवली गेली. चांदी आज प्रतिकिलो 1,24,900 ते 1,26,000 इतक्यांपर्यंत विकली जाते आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गणेशोत्सवादरम्यान आज राज्यात अनेक ठिकाणी गौरीपूजन होत आहे. घरोघरी सुरेख आणि सुबक गौरी प्रतिमा किंवा महालक्ष्मीच्या मुखवट्यांची प्रतिष्ठापना करून त्यांना आकर्षक आरास केली जाते. पंचपक्वान्नांचा आणि स्थानिक मोसमी भाज्या आणि कृषी उत्पादनं वापरून सागर संगीत नैवेद्य अर्पण केला जातो. उद्या गौरी विसर्जनानं या 3 दिवसांच्या सोहळ्याची सांगता होते. गौरीबरोबरच गणपतींचं विसर्जन देखील उद्या होतं. काही ठिकाणी खड्याच्या गौरींची पूजा केली जाते. नागपुरात प्राचीन भोसलेकालीन गौरींचं दर्शन करण्यासाठी भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 20 ते 22 ऑगस्टला पूर्ण झाली आहे. तथापि राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती तसंच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 9 आणि 10 सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अमृतवर्षाचं औचित्य साधून स्वच्छ सुंदर स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी महिन्याच्या पहिल्या दिवशी मनपा आणि नागपूर स्मार्ट सिटी संयुक्त विद्यमानं घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या 1 तारीख 1 तास 1 सात या अभिनव उपक्रमाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक 36 मध्ये सोनेगाव तलाव, धरमपेठ झोनमधील प्रभाग क्रमांक 14 मधील वॉकर स्ट्रीट यासह उर्वरित झोन्समध्ये कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. यावेळी नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबर पावसाळ्याच्या दृष्टीनं विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या 25 कृत्रिम कुंड आणि 3 फिरत्या विसर्जन कुंडात 2,917 मूर्तींचं विसर्जन कालपर्यंत करण्यात आलं. मागील वर्षी पीओपीच्या मूर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं. यंदाही श्री गणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष आहे. विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला असून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान उद्या देखील चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गोंदियामध्ये देखील मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान येत्या काही तासात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं ऑगस्ट महिन्यात मालवाहतूक क्षेत्रात 1,786 रॅक लोड केले असून त्यातून 294.66 कोटी इतका महसूल प्राप्त केला आहे. यात सर्वाधिक महसूल कोळसा वाहतुकीतून मिळाला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन जीआर आणणार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या तिएनजीएन जाहीरनाम्यात पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध. आज ज्येष्ठा गौरीचं घरोघरी मनोभावे पूजन आणि पूर्व विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे ठळक प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.